स्नेह निमंत्रण गणरायाच्या आशीर्वादाने चिरंजीव ऋषिकेश म्हणजेच श्री साहेबराव बबन सापकीर यांचे चिरंजीव यांचा शुभविवाह सोहळा चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी सिद्धी म्हणजेच कैलासवासी माणिकराव तुकाराम कड यांची सुकन्या यांच्याशी शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 या गोरस मुहूर्तावर संपन्न होतो. तरी आपली उपस्थिती आम्हा दोनही परिवारांना प्रार्थनीय आहे.